आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी वेदा मणेरीकर तुमकां प्रादेशिक खबरो दिता. बायलांचे सक्षमीकरण जावप म्हत्वाचे आसा, देखून गोंयांत आपमजत गटांच्या बायलांक रीण दिवन तांच्या उत्पादनांची निर्मिती करपा सावन मार्केटिंग करपा मेरेन सरकार तांकां मजत करता. बँकांनी तांकां रीण दिवत सावन ह्या गटांक आनीक बळगें आयला. गोंयांत सुमार 3,250 आपमजत गट आसात, जाल्यार ह्या गटांनी वेगवेगळ्यो वस्तू विकून 350 कोटी रुपयांची उलाढाल केल्या. 3,250 गटां मजगतीं फकत 1,120 गटांनी बँकांकडल्यान रीण घेतला. जर राज्यातले सगळे आपमजत गट रीण घेऊन उत्पादन निर्मिती आणि विक्री करपाक मुखार सरत जाल्यार 900 कोटी रुपया उलाढालीची तांक राज्यातल्या आपमजत गटांच्या बायलांमदीं आसा, असो विश्वास मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत हांणी परगटायला. बँकांनी आपमजत गटांक सक्षम करपाक मजत करची असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी म्हणा,
प्रेजेंट अप्रॉक्सिमेटली जब से रूरल डेवलपमेंट मिशन जो स्टार्ट हुआ है तब से लेके आज तक मोर देन 3,250 सेल्फ हेल्प ग्रुप गोवा में फॉर्म किए. मोर देन 48,000 ऑफ द वुमेन्स आर इंक्लूडेड इन दिस सेल्फ हेल्प ग्रुप अप्रॉक्सिमेटली विच प्रोवाइड्स द 2.484.38 लैक्स ऑफ रुपीज विच इज एज अ कम्युनिटी इन्वेस्टमेंट फंड्स एंड वी हैव गिवन फॉर द 924.53 लैक्स ऑफ रुपीज एज अ रिवॉल्विंग फंड. पर मैं बड़े गर्व के साथ कहता हूँ कि 3,250 सेल्फ हेल्प ग्रुप्स में से हार्डली 1,120 सेल्फ हेल्प ग्रुप हैड टेकन अ लोन या डेट डन द लिंकेज विद द बैंकिंग एंड विच इज अप्रॉक्सिमेटली 350 करोड़ ऑफ रुपीज दे हैव डन द बिजनेस विद इन दिस शॉर्ट स्पैन ऑफ द टाइम. समझो सभी सेल्फ हेल्प ग्रुप बैंकिंग लिंकेज के साथ काम करते थे तो इट विल क्रॉस द लिमिट ऑफ द 900 करोड़ ऑफ रुपीज.
अनुभूती या नॅशनल कॉन्फरन्स ऑन फायनान्शियल इन्क्लुजन हे कार्यावळीत ते उलयताले. केंद्रीय गांव उदरगत मंत्रालयान गोवा स्टेट रुरल लायव्हलीहूड मिशनच्या जोडपालवान 3 दिसांची ही परिषद गोंयांत पणजे आयोजित केल्या. हे परिषदेत देशभरातले बँक अधिकारी तसेच वेगवेगळ्या राज्यातल्या रुरल लायव्हलीहूड मिशनाच्या अधिकाऱ्यांनी वाटो घेतलो. गोंय कामगार कल्याण मंडळ गोंयातल्या उद्देगीक कामगारांच्या फायद्या खातीर साबार कल्याणकारी येवजण्यांची अंमलबजावणी करता. 2025-26 वर्सा खातीरय राज्यातल्या पात्र उद्देगीक कामगारांक ह्या येवजण्यांखाला मजत आणि लाव दिवपाचो मंडळाचो प्रस्ताव आसा. उद्देगीक कामगार वा कर्मचाऱ्यांच्या शाळेत वचपी भुरग्यांक पुस्तकां चोपड्यो खरेदी करपा खातीर अर्थीक मजत, 1 ते 4 मेरेनच्या वर्गात शिकपी भुरग्यां खातीर गणवेशाचो एक जोड पुरवण करपा खातीर आर्थिक मजत, शाळा आणि महाविद्यालयांनी शिकपी भुरग्यांक शिष्यवृत्ती येवजण, मंडळ वा विद्यापीठाच्या निमण्या परिक्षेत घेतिल्ल्या गुणांच्या आधाराचेर आर्थिक मजत येवजण, चली विद्यार्थिनीक शाळा वा महाविद्यालयातल्या हजेरी प्रमाण 5वी वर्गासावन फुडल्या खंयच्याय क्षेत्रातल्या शिक्षणा मेरेन अर्थिक मजत येवजण. ह्या शिक्षणीक येवजण्यांचो लाव घेवपा खातीर अर्ज करपाची निमणी तारीख 30 सप्टेंबर आसा. शिक्षणीक येवजण्यांचो लाव घेवपा खातीर कामगार 6 महिन्यांपरस चड काळ सतत सेवेत आसपाक जाय. ह्या येवजण्यांचो लाव घेवपा खातीर उद्देगीक कामगार आनी कर्मचाऱ्यांनी आपल्या मालकांवरवीं सचीव गोंय कामगार कल्याण मंडळ श्रमशक्ती भवन 4थो माळो पाटो प्लाझा पणजी गोंय ह्या नाम्याचेर अर्ज करचे अशें जाळवणदारांनी मागला. नौदळान 11 जुलय दिसा मुरगांवच्या हेडलँड सडार नौदळाच्या जवानां खातीर सकाळी 9 ते दनपारा 1 वरां मजगतीं फारपेट सराव प्रशिक्षण आयोजित केला. मुरगांव हेडलँड सड्या सावन दर्यावटेंच्या 15 मैल वाठारा मेरेन फारपेट सराव जातलो आनी ह्या वाठारात प्रवेश करप धोक्याचे आसतले. ते खातीर फारपेट सरावाच्या काळात बोटी बार्जी आणि हेर नाविकांनी धोक्याच्या दर्या वाठारात प्रवेश करचो न्हय अशें कळीत केला. काल राज्यात पाऊस उणो पडिल्ल्यान राज्यातल्या तापमानात वाढ झाल्या. हवामान खात्यान 8 ते 13 जुलय मेरेन मध्यम पाऊस पडपाची शक्यताय उक्तायल्या. ते प्रमाण फुडल्या 6 दिसांक पावसा खातीर येलो अलर्ट जारी केला. फुडल्या 3 दिसांत राज्यात चडात चड तापमान 31 अंश सेल्सियस आणि उण्यात उणे तापमान 25 अंश सेल्सियस मदीं उरतले असो अदमास हवामान खात्यान उक्तायला. आणि इतल्यान ह्यो प्रादेशिक खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागाचे मुखावेले प्रादेशिक खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 7:20 वरांचेर. नमस्कार.